आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबराय भागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. कोलकाता बलात्कारन हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयान स्वताहन दखल घेतल्या. मंगळारा सुनावणी जातली. देशांतल्या एमपॉक्स दुयेंसाच्या परिस्थितीचो नियाळ घेवपा खातीर सरकारान उंचेल्या पावण्यावली बसका घेतली. राज्यांक बारकायेन नजर दवरपाचे निर्देश दिल्यात. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आज नवी दिल्ली नेपाळचे परराष्ट्र मंत्री डॉ आरजू राणा देवबा हांचे बरोबर उलोवणी करतले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज नवी दिल्लीन एका बसकेन भौशीक क्षेत्रांतल्या बँकांच्या आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामगिरीचो नियाळ घेतली. भाव भयणीच्या खाशेल्या नात्याचो सण रक्षाबंधन आज देशभर मनयतात. आता पुराय खबरो. कोलकाता बलात्कारन हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयान स्वतःहून दखल घेतल्या. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जमशेद पारजीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा हांच्या खंडपीठासमोर मंगळारा या प्रकरणाची सुनावणी जातली. या महिन्याच्या 9 तारखेक कोलकातातल्या राधा गोविंदकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलाच्या सेमिनार हॉलान पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी बायल दोतोराचे बलात्कार आणि खून करपाची घडणूक घडली. हे घडणुकेच्या 31 उपरांत कोलकाता पोलिसांनी या प्रकरणात नागरी स्वयंसेवकाक अटक केली. या घडणुके संबंधी देशभरात निषेध सुरू असात. या प्रकरणाकडे संबंधित तांचेर कारवाय करपाची मागणी देशांतले दोतोर करतात. 13 ऑगस्टाक कलकत्ता उच्च न्यायालयान केंद्रीय तपास ब्युरोक या प्रकरणाची चौकशी करपाचे निर्देश दिल्ले. पिडितेच्या पालकांनी आणि हेर काय व्यक्तींनी दाखल केल्या याचिकांचेर कारवाय करत उच्च न्यायालयान हो आदेश दिला. हालीच 14 ऑगस्टाक जाल्ल्या निदर्शनादरम्यान आरजी कार हॉस्पिटलांत जाल्ल्या तोडफोडीच्या कृत्याबद्दल उच्च न्यायालयान पश्चिम बंगालच्या अधिकाऱ्यांचे ताशेरे ओढले. राष्ट्रीय राजधानीत काल रेसिडेंट दोतोर आणि वैजकी विद्यार्थ्यांनी निदर्शना केली. सांजवेळा रेसिडेंट दोतोर संघटनेन राजीव चौक मेट्रो स्टेशनालागी कॅन्डल मार्च आंदोलन केले. मौलाना आझाद मेडिकल कॉलेज, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, सफदरजंग हॉस्पिटल आणि हेर दोतोरांनी निदर्शना केली आणि या प्रकरणात न्यायाची मागणी केली. मजगती कोलकातातल्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलाच्या आदल्या प्राचार्याची काल सीबीआयन चौकशी केली. कोलकातातल्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलात फाटल्या आठवड्यात एका ज्युनियर दोतोराचे जाल्ल्या बलात्कार आणि खून झाल्या प्रकरणात पद्म पुरस्कार फावो झाल्या 70 परस चढ दोतोरांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांका पत्र बरोवन वैयक्तिक हस्तक्षेप करपाची मागणी केल्या. अशा क्रूरतेच्या घडणुकांचो वैजकी क्षेत्रांतल्या सेवांचेर परिणाम जाता अशें दोतोरांनी सांगला. प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा हांणी काल देशांतली एमपॉक्स खातीरच्या सज्जतेची स्थिती आणि संबंधित सार्वजनिक आरोग्य उपायांचो नियाळ घेवपा खातीर एका उच्चस्तरीय बसकेची येजमानकी चलयली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एमपॉक्सच्या परिस्थितीचेर सातत्यान नजर दवरून आसात अशें तांणी म्हळें. बसके वेळार डॉ मिश्रा हांणी राज्यांक पाळत वाडोवपाचे आणि प्रकरणाचो बेगीन शोध घेवपा खातीर प्रभावी उपाययोजना करपाचे निर्देश दिले. दुयेंसाचे बेगीन निदान करपा खातीर चाचणी प्रयोगशाळेचे नेटवर्क तयार करपाचे निर्देश तांणी दिले. सध्या 32 प्रयोगशाळा चाचणी खातीर सज्ज आसात. दुयेंस आडावपाचे आणि उपचार करपाचे प्रोटोकॉल व्हड प्रमाणात प्रसारित करपाक जाय असे डॉ मिश्रा हांणी सांगले. सध्या देशांत एमपॉक्साची दुयेंती ना अशी माहिती बसके वेळा दिली. नेपाळच्यो परराष्ट्र मंत्री डॉ आरजू राणा देवबा 5 दिसांच्या भारत भोंवणी निमतान काल दनपरा नवी दिल्लीन पावल्यो. या भेटी वेळार त्यो आज परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांचे बरोबर बसका घेतली. भारत आणि नेपाळ हांचे मदीं नेमान उंचेल्या पावण्यार आदान प्रदान करपाच्या परंपरेच्या अनुरूप ही भेट आसा असे परराष्ट्र मंत्रालयान एका निवेदनान सांगला. भारताच्या शेजारी पहिल्या धोरणाखाला नेपाळ मुखेल भागीदार असा असे मंत्रालयान सांगला. मलेशियाचे प्रधानमंत्री दातो सेरी अनवर बिन इब्राहिम आयच्यान 3 दिसांच्या भारत भोंवणेर येतात. मलेशियाचे प्रधानमंत्री जाले उपरांत अनवर इब्राहिम हांची ही पहिली भारत भेट आसतली. मलेशियाचे प्रधानमंत्री मंगळारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे बरोबर द्विपक्षीय चर्चा करतले असे परराष्ट्र मंत्रालयान सांगला. या भेटी वेळार ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर हांची भेट घेतले. तुम्ही आकाशवाणी वेल्यान ऐकतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज नवी दिल्लीन एका बसकेन भौशीक क्षेत्रांतल्या बँको पीएसपीच्या आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामगिरीचो नियाळ घेतली. सीतारामन हेर सहभागी बरोबर ठेव वाड क्रेडिट डिपॉझिट रेशियो आणि मालमत्ता गुणवत्तेचो नियाळ घेतली जे बँकांच्या आरोग्याचे महत्वपूर्ण निर्देशांक असतात. तसेच पीएम आवास येवजण, पीएम सूर्यघर, पीएम विश्वकर्मा येवजण्यो अशा सरकारी उपक्रमाखाला भौशिक क्षेत्रातल्या बँकांच्या कामगिरीचे अर्थमंत्री मूल्यमापन करतली. भाव भयणींच्या खाशेल्या नात्याचं सण रक्षाबंधन आज देशभर मनयतात. या दिसा भयणी आपल्या भावांक रंगबिरंगी राखी बांधून तांच्या समृद्धी भलायकी आणि कल्याणा खातीर प्रार्थना करतात. त्या बदल्यान भाव आपल्या भयणींचे संरक्षण आणि मदत करपाचे उतर देतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी या निमतान लोकांक शुभेच्छा दिल्यात. रक्षाबंधन म्हळ्यार भाव भयणी मधल्या एका खाशेल्या बंधनाचो उत्सव जो मोगाची आणि परस्पर विश्वासाची भावना घटमूट करता असे ताणी आपल्या संदेशांत सांगला. वर्सुकी अमरनाथ यात्रा आज जम्मू काश्मीरांत सोपली. या वर्सा देशांतल्या वेगवेगळ्या वाठारांतल्यान 5 लाखां परस चड भाविकांनी पवित्र गुहेचे दर्शन घेतले असे आमच्या प्रतिनिधीन सांगले. अन्न प्रक्रिया क्षेत्रांत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढोवपा खातीर, राज्यांक महसूल निर्माण करपा खातीर आणि तरणाट्यां खातीर रोजगाराच्यो संधी निर्माण करपा खातीर अफाट क्षमता आसा असे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान हांणी म्हळां. आकाशवाणीक दिल्ल्या खाशेल्या मुलाखतीन पासवान हांणी 19 सप्टेंबरा सावन वर्ल्ड फूड इंडिया फेस्टिवल कॉमेस जावपाचे आसा असे सांगले. या महोत्सवात भारत आणि परदेशातले अन्न प्रक्रिया संबंधित उद्योग वाटो घेऊन या क्षेत्रा संबंधित नवे तंत्रज्ञान आणि नवनिर्माण दाखवले असे त्यांनी म्हणले. अन्न प्रक्रिया क्षेत्राकडे संबंधित भागधारक आणि उद्योग धंदे एकाच मंचाचेर एकठांय हाडपाची ही महोत्सव महत्वाची संद असे त्यांनी मुखार म्हणले. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण FSSAI अन्न पदार्थांतल्या मायक्रोप्लास्टिक दूषितायेचो वाढत आशिल्लो हुस्को हाताळपा खातीर एक अभिनव प्रकल्प सुरू केला. मायक्रोप्लास्टिक प्रदूषणाक एक उद्योन्मुख धोको म्हणून ओळखून वेगवेगळ्या अन्न उत्पादनातले सूक्ष्म आणि नॅनोप्लास्टिक सोदून काढपा खातीर विश्लेषणात्मक पद्धती तयार करपा खातीर हो प्रकल्प अनुमार्चान सुरू केल्लो. मायक्रो आणि नॅनोप्लास्टिक विश्लेषणा खातीर मानक प्रोटोकॉल तयार करप, वेगवेगळ्या प्रयोगशाळांची तुळा करप आणि गिरायकांचेर मायक्रो प्लास्टिकच्या परिणामा संबंधित डेटा तयार करप हांचो आसपाव या प्रकल्पाचे मुखेल उद्दिष्टांत आसा असे प्राधिकरणान सांगला. हालीच एका अहवालान अन्न आणि शेतकी संघटनेन साखर आणि मीठ यासारख्या सामान्य खाद्य पदार्थात मायक्रो प्लास्टिक आशिल्ल्याचेर भर दिल्लो. महाराष्ट्राचे मुखेलमंत्री एकनाथ शिंदे हांणी काल राज्यातल्या पहिल्या सौर गावाचे उक्तावण केले. सातारा जिल्ह्यातल्या पाठण तालुक्यातलो मन्याची वाडी गाव हो महाराष्ट्रातलो पहिलो सौर गाव झाला. या वेळार उलयतना मुखेलमंत्री एकनाथ शिंदे हांणी नवीकरणीय उर्जेच्या वापराक चालना दिवपाक आणि पारंपारिक वीज स्त्रोताचेर आधारून रावप उणे करपाक राज्य सरकार कटिबद्ध आसा असे स्पष्ट केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सुरू केल्ल्या पीएम सूर्यघर मुफ्त बिजली येवजणेक लागून राज्यांतल्या वीज बिलांचो भार उणो जाला असे त्यांनी मुखार म्हळे. फुडल्या 1.5 वर्सांत राज्यांत सौर उर्जेवरवी 12,000 मेगावॅट वीज निर्मिती जातली असे उपमुखेलमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस हांणी सांगले. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयान स्वतःहून दखल घेतल्या मंगळारा सुनावणी जातली. देशांतल्या एमपॉक्स दुयेंसाच्या परिस्थितीचो नियाळ घेवपा खातीर सरकारान उंचेल्या पावण्यावली बसका घेतली. राज्यांक बारकायेन नजर दवरपाचे निर्देश दिल्यात. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आज नवी दिल्ली नेपाळच्यो परराष्ट्र मंत्री डॉ आरजू राणा देवबा हांचे बरोबर उलोवणी करतले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज नवी दिल्लीन एका बसकेन भौशिक क्षेत्रांतल्या बँकांच्या आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामगिरीचो नियाळ घेतली. भाव भयणीच्या खाशेल्या नात्याचो सण रक्षाबंधन आज देशभर मनयतात. इतल्यान राष्ट्रीय खबरो सोपली.